ಆಕಾಶವಾಣಿ. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य घटनेतून मिळालेल्या जबाबदारीतूनच मतदार याद्यांचं पुनरीक्षण सुरू. केवळ बदनामी करण्यासाठी विरोधकांकडून आरोप होत असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा लोकसभेत दावा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य वेळी 2100 रुपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. हजारो बोगस लाभार्थ्यांवर कारवाई सुरू. पुण्यातल्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का असा मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल. चांदीच्या दराचा नवा विक्रम. किलोमागे 6,500 रुपयांची वाढ नोंदवत 1,91,000 वर. आणि युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश. आणि आता बातम्या विस्तारानं. राज्यघटनेनं सोपवलेल्या जबाबदारीतूनच निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम हाती घेतलं आहे. मतदार यादी शुद्ध करण्याची ही प्रक्रिया आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलं. सरकारची आणि निवडणूक आयोगाची बदनामी करण्यासाठी विरोधक आरोप करत असल्याचं ते म्हणाले. निवडणूक सुधारणांवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते लोकसभेत बोलत होते.
अगर लोकतंत्र में चुनाव जिसके आधार पर होते हैं वो मतदाता सूची ही प्रदूषित है तो चुनाव कैसे साफ और सुथरे हो सकते हैं. समय समय पर मतदाता सूची का गहन पुनर्निरीक्षण जरूरी है, इसलिए चुनाव आयोग ने फैसला किया कि 2025 में इसको किया जाएगा. तो गहन पुनर्निरीक्षण क्या है मान लो? एक गहन पुनर्निरीक्षण है कि जिनकी मृत्यु हो गई उनके नाम कट जाए, जो 18 साल से बड़े हो गए उनके नाम जोड़ जाए, जो किसी भी प्रकार से दो जगह मतदाता है उनके नाम कट जाए, और जो विदेशी नागरिक है उनको चुन चुन कर डिलीट किया जाए.
देशात 1952 मध्ये पहिल्यांदा ही प्रक्रिया राबवली गेली. 2004 पर्यंत कुठल्याही पक्षानं या प्रक्रियेला विरोध केला नाही असं ते यावेळी म्हणाले.
चुनाव हारते हैं तो ईव्हीएम पर आरोप करते हैं, ईव्हीएम की दलील अब गले नहीं उतरती तो वोट चोरी का मुद्दा लेकर आए. वोट चोरी का मुद्दा लेकर पूरे बिहार में यात्रा निकाली, फिर भी हार गए. अब हारने का कारण आपका नेतृत्व है, ये हारने का कारण ईव्हीएम और मतदाता सूची नहीं.
निवडणूक आयोग सरकारच्या अखत्यारीत काम करत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असून निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याची टीका काँग्रेसचे के सी वेणुगोपाळ यांनी चर्चेदरम्यान केली. निवडणूक आयोगानं निष्पक्ष पद्धतीनं काम करायला हवं असं मत शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी मांडलं. विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे धर्माच्या आधारे मतदारांची नावं काढून टाकण्याचा प्रयत्न आहे असा आरोप एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी केला. भारतातले रेल्वे तिकिटाचे दर शेजारी देशांपेक्षा परवडणारे आहेत. हे दर परवडणारे रहावेत यासाठी 60,000 कोटी रुपयांचं अनुदान दिल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापूर्वीचे तिकीट दर लागू केले जातील का या प्रश्नाचं उत्तर देताना ते बोलत होते. भारतातले रेल्वे तिकिटाचे दर विकसित देशांपेक्षा 5-10% कमी आहेत असं वैष्णव म्हणाले. एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली असे उपक्रम सुरू करण्यात आले. रेल्वे डबे आणि स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, तसंच महिलांच्या डब्यात प्रवेश करणाऱ्या पुरुषांवर कठोर कारवाई केली जात असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. जुन्या चित्रपटांचं जतन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी सरकार राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान राबवत आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 1,469 चित्रपटांचं डिजिटायझेशन करण्यात आलं आहे. डिजिटाईज आणि रिस्टोअर केलेल्या चित्रपटांची देखभाल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करत असून त्यांच्या वेबसाईटवर हे चित्रपट उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी 2,43,82,900 अर्ज विभागाने पात्रतानुसार ग्राह्य धरले आहेत अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आतापर्यंत 1,74,00,000+ महिलांची ई केवायसी पूर्ण झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 12,000 ते 14,000 महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती जोडली असल्याचं पडताळणीत आढळण्यात आलं असून अशा प्रकरणाचा सखोल तपास करून कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री केल्याचं तटकरे म्हणाल्या. तसंच 8,000 शासकीय कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही घेतलेल्या रकमेची वसुली गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सुरू असून पुढच्या 2 महिन्यात ती पूर्ण होईल असंही त्या म्हणाल्या. वाढती वाहन संख्या तसंच ई चलांच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. ई चलांची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला. पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव FIR मध्ये न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर झाली त्यावेळी न्यायालयानं हा प्रश्न विचारला. यावर पोलीस कायद्यानुसार आवश्यक कारवाई करतील असं सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी न्यायालयाला सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वार्ताहरांनी याबद्दल विचारलं असता तपास करून न्यायालयात योग्य ते उत्तर दाखल करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल. कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाहीये. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात चांदीच्या दरांनी आज नवी उच्चांकी पातळी गाठली. कालच्या तुलनेत 6,500 रुपयांनी चांदी महाग झाली आणि मुंबईच्या बाजारपेठेत 1 किलो चांदीसाठी 1,91,000 रुपये मोजावे लागत होते. काल 1 किलो चांदी 1,84,000 रुपये दरानं मिळत होती. सोन्याच्या दरात मात्र फारशी वाढ झाली नाही. 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,31,000 रुपये मोजावे लागत होते. दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोचं 20वं अधिवेशन नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुरू आहे. त्यात संबंधित समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवरांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यापूर्वी कुंभमेळा, रामलीला, दुर्गापूजा, गरबा अशा 15 भारतीय परंपरांचा तसंच पारंपरिक कौशल्यांचा समावेश या यादीमध्ये झाला आहे. इंडिगोची अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यासाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती का निर्माण झाली असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला विचारला. देशभरातल्या विमानतळांवर लाखो प्रवासी अडकून असताना अशी परिस्थिती कशी निर्माण होऊ दिली गेली, अडकलेल्या प्रवाशांना झालेला त्रास आणि छळवणूक याखेरीज देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानाचा हा प्रश्न असल्याचे ताशेरे न्यायालयानं ओढले. इतर विमान कंपन्या या संकटाच्या परिस्थितीत प्रवाशांकडून जादा रक्कम उकळून त्यांचा गैरफायदा कसा काय घेऊ शकतात असा प्रश्न देखील मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषारराव गेडेला यांच्या पीठानं विचारला. दरम्यान DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बल्स यांना संपूर्ण माहितीसह उद्या आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेत जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना H-1B व्हिसाच्या मुलाखती काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अर्जदारांच्या समाज माध्यमावरच्या नोंदी आणि ऑनलाईन व्यवहार यांचं परिनिरीक्षण करण्यासाठी वेळ लागत असल्यानं अमेरिकेच्या वकिलातीनं संबंधित अर्जदारांना ईमेलद्वारा वेळापत्रकातला बदल कळवायला सुरुवात केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यघटनेतून मिळालेल्या जबाबदारीतूनच मतदार याद्यांचं पुनरीक्षण सुरू. केवळ बदनामी करण्यासाठी विरोधकांकडून आरोप होत असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा लोकसभेत दावा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य वेळी 1,000 रुपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. 1,000 बोगस लाभार्थ्यांवर कारवाई सुरू. पुण्यातल्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का असा मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल. चांदीच्या दराचा नवा विक्रम, किलोमागे 6,500 रुपयांची वाढ नोंदवत 1,91,000 वर, आणि युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.